नमस्ते, मी प्राध्यापक जयप पाटील, विभाग प्रमुख माजी अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा करणार आहोत। शेतमालाच्या किमती हा भारताच्या संदर्भात विशेषतः गेली कित्येक वर्ष, एवढंच नव्हे तर कित्येक दशक सातत्यानं चर्चेचा प्रश्न होऊन राहिला आहे। या प्रश्नाचं स्वरूप काय आहे, या प्रश्नाची सोडवणूक काय आहे, याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पण त्यापूर्वी शेती या विभागाचं देखील महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे। मानवी समाजाच्या प्रारंभापासून जगण्यासाठी, पुनर्निर्मितीसाठी, वेगवेगळ्या कामासाठी मानवी श्रमाची गरज असते। मानवाचं पोट भरणं हे त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात शेतमाल लागतो। जमीन, पाणी, सूर्यप्रकाश, हवा आणि मानवी श्रम यांच्या एकत्रित प्रयत्नातनं ज्या वस्तू निर्माण होतात त्या वस्तूंचा उल्लेख शेतमाल अशा शब्दात करता येईल। हा शेतमाल उत्पादन करण्यासाठी श्रमाच्या स्वरूपात, खताच्या स्वरूपात, बियाण्यांच्या स्वरूपात, औषध पाण्यांच्या स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात खर्च करावा लागतो। म्हणजेच शेतमाल हा मोफत निर्माण होत नाही, त्याच्या निर्मितीसाठी उत्पादन खर्च करावा लागतो। त्यामुळं ज्याला ज्याला शेतमाल वापरायचा असेल त्याच्याकडनं शेतमालाची किंमत घेतली पाहिजे, हे आपोआपच ओघानं येतं। शेतीचा जर विचार केला व्यापक अर्थानं तर कोणत्याही अर्थव्यवस्थेत समाजाच्या संवर्धनासाठी, पोषणासाठी शेतीची गरज असते हे निर्विवाद। विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार केला तर शेतीमुळं राष्ट्रीय उत्पन्नात पडणारी भर कमी कमी होत जाते, शेतीवर मिळणारा रोजगार, त्याचंही एकूण रोजगारातलं प्रमाण कमी कमी होत जातं। याचा अर्थ शेतीचं उत्पन्न कमी होतं किंवा उत्पादन कमी होतं असा मात्र नाही आहे। विकासाबरोबर शेतीमध्ये क्रांती होत जाते, हरित क्रांतीसारखे प्रकार घडतात, अधिक पाणी मिळायला लागतं, चांगली खतं येतात, चांगली बियाणी मिळतात, उत्पादकता वाढत जाते आणि त्यामुळं हिस्सा जरी कमी होत असला तरी उत्पादन वाढत राहणं, रोजगाराचं प्रमाण जरी कमी होत असलं तरी रोजगाराची किंमत वाढत जाणं, हे शेतीच्या बाबतीत घडणारं एक महत्त्वाचं परिवर्तन असतं। या अर्थानं शेती विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर संबंधित प्रगत, मध्यम, अर्धप्रगत, मागास सगळ्याच देशांमध्ये लोकांच्या जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत व्हायटल, म्हणजे ज्याचं महत्त्व जैविक आहे, अशा प्रकारचा आर्थिक विभाग मानला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। सर्वसाधारणपणे सगळ्याच राष्ट्रामध्ये, देशामध्ये कमी अधिक वेगानं लोकसंख्या वाढत राहते आणि लोकसंख्या वाढली की अन्नासाठी असणारी मागणी वाढत जाते आणि अन्नासाठी मागणी वाढत असेल तर आहे त्या क्षेत्रामध्ये, जमिनीच्या क्षेत्रामध्ये, कारण ते क्षेत्र वाढत नाही, त्या त्या राष्ट्राचं शेतीचं, जमिनीचं क्षेत्र हे अलौकिक असतं, तर आहे त्या क्षेत्रात जास्त उत्पादन करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो। आणि म्हणून शेती क्षेत्राची उत्पादकता जर वाढवायची असेल तर शेताच्या मालाला, शेतमालाला, धनधान्याला, डाळडाळींना, भाजीपाल्याला, दूध दुभत्याला सगळ्याला योग्य किंमत मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तसं झालं तरच शेतीची उत्पादकता वाढत राहील, शेतीचं वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन वाढत राहील आणि समाजाच्या वाढत्या लोकसंख्येच्या, अन्न पुरवठ्याच्या, पोषणाच्या, चांगल्या जगण्याच्या गरजा पूर्ण होतील। या पार्श्वभूमीवर आपण जर ऐतिहासिक थोडासा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की बहुतेक सगळ्याच देशामध्ये सुरुवातीला शेतीमध्ये क्रांती होते। शेतीमध्ये होणाऱ्या क्रांतीचं स्वरूप, एका बाजूला शेतीच्या कसुंडीचं क्षेत्र वाढत जाणं असं होतं, दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये यंत्रांचा वापर होणं असं होतं, तिसऱ्या बाजूला शेतीमध्ये होणाऱ्या निचऱ्याची व्यवस्था सुधारणं असंही होतं. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना काही ठिकाणी मग नवीन बियाणी येतात, नवीन खतं येतात, मशागतीच्या नव्या पद्धती येतात, मशागतीची नवी साधनं येतात, यांत्रिकीकरण होतं आणि याला आपण शेतीक्रांती म्हणतो. अशा पद्धतीची शेतीक्रांती झाली की मग त्यातला काही लोकसंख्येचा घटक हा व्यापाराकडं, उद्योगाकडं वळतो. नंतर व्यापारी क्रांती होते, सगळ्यात शेवटी औद्योगिक क्रांती होते आणि क्रमानं सगळ्यात शेवटी सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र होतं. पण मूळ विचार मात्र महत्त्वाचा आहे की हे सगळं घडण्यासाठी प्रारंभी शेतीची क्रांती झालीच पाहिजे. आता ही शेतीची क्रांती होत असताना आपण मगाशी म्हटलं तसं शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा कमी होणं, शेतीवरच्या रोजगाराचं प्रमाण कमी होणं हे जरी खरं असलं तरी ते कमी झालेलं प्रमाण दोन्ही गोष्टीचं कमी महत्त्वाचं असतं असं मात्र आपण विधान करू शकत नाही. याबाबतीत सायमन कुझनेट्स, WW रोस्टो यासारख्या विचारवंतांनी आणि त्याच्यापूर्वी फ्रेडरिक लिस्टसारख्या एका जर्मन अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीचे विचार मांडलेले दिसतात. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे येतोय. शेतमालाच्या किमती का महत्वाच्या याचं स्पष्टीकरण करण्यासाठी प्रथम आपल्याला शेती का महत्वाची याचंही विश्लेषण केलं पाहिजे. शेती हा सामाजिक विकासाचा पायाभूत आधार आहे असं म्हटलं पाहिजे. समाजाच्या सातत्यासाठी पोषण पाहिजे तर शेती पाहिजे, अन्न पाहिजेच पाहिजे. भारतीय संस्कृतीप्रमाणे अन्नाला परब्रह्म म्हटलेलं आहे, ते याच व्यापक अर्थानं अन्न नसेल तर जीव संधारण होत नाही, जीव नसेल तर माणूस जगत नाही आणि माणूस नसेल तर श्रम नाही, श्रम नसेल तर कुठल्याही प्रकारची औद्योगिक, मग ती शेतीतली असेल, व्यापारातली असेल, उद्योगातली असेल, कारखान्यातली असेल, सेवातली असेल, कार्यशक्ती माणसाची निर्माण होत नाही आणि म्हणून मुळात शेती पाहिजेच. औद्योगिक विकासासाठी देखील शेती आवश्यक असते. कापूड उद्योग घ्या, कापूस पिकला पाहिजे. देशभर आता डाळीचा व्यापार केला जातो, डाळीच्या गिरण्या असतात, डाळीचं पीठ तयार करणाऱ्या गिरण्या असतात, तांदळाच्या गिरण्या असतात, पण हे सगळं केव्हा? मुळात तांदूळ पिकला पाहिजे, डाळ पिकली पाहिजे तर हे पुढचं सगळं. तेलाच्या गिरण्या असतात, शेंगदाणे पिकला पाहिजे, इतर तेलबिया पिकल्या पाहिजेत. म्हणजे सर्व प्रकारच्या औद्योगिक विकासासाठी शेतीचं उत्पादन होणं हे आवश्यकच आहे. आणि अधिक व्यापक अर्थानं असंही म्हणता येतं की जमिनीतनं जे मिळतं ते शेतीतनं मिळालं असं जर मानलं तर शेतीमध्ये एक महत्त्वाचा घटक उद्योगाशी संबंधित असलेला येतो, तो म्हणजे खनिज. सर्व प्रकारची खनिजं ही भूगर्भात असतात, जमीन फाडून ती काढावी लागतात आणि अशा खनिजांच्या आधारानं आधुनिक अर्थव्यवस्थांच्या विकासाला आवश्यक असलेली, त्याला आपण धातू क्रांती म्हणू, म्हणजे मेटल रिव्होल्युशन, मग ते लोखंड असेल, पोलाद असेल, तांबं असेल, जस्त असेल, निकेल असेल, सर्व प्रकारचे धातू हे औद्योगिकरणासाठी, कारखानदारीसाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यांचाही मूळ आधार जमीन हाच आहे. म्हणजे व्यापक अर्थानं संपूर्ण औद्योगिक प्रक्रिया, कारखानदारी प्रक्रिया ही तुमच्या शेतीच्या आधारावर उभी आहे असंच मान्य करावं लागतं. साध्या शब्दात आम्ही नेहमीच म्हणतो की औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारा कच्चा माल पुरवण्याचं काम शेती करते. रोजगाराच्या बाबतीत तर शेतीचं महत्व आपण यापूर्वीच बोललो. भारतापुरता जर विचार केला तर भारतामध्ये आजही शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा कमी होऊन देखील शेतीचा रोजगारातला हिस्सा अजून 50% जास्त आहे. म्हणजे या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर शेतीचं महत्व मानलंच पाहिजे आणि शेतीमध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे, शेतीचा विकास झालाच पाहिजे. शेवटचा मुद्दा येतो शेतीच्या महत्वाची चर्चा करत असताना, तो आयात आणि निर्यातीचा. जो देश शेतीप्रधान आहे, ज्या देशाची लोकसंख्या कमी आहे, आणि शेतीचं उत्पादन जास्त आहे. उदाहरणासाठी गव्हाचं असेल, तांदळाचं असेल, मक्याचं असेल, ज्वारीचं असेल, त्या देशाला आपल्या देशातलं अतिरिक्त उत्पादन कुठंतरी नेऊन विकावं लागतं. यासाठी निर्यातीची गरज आहे. म्हणजे निर्यातीच्या दृष्टीनं शेती महत्त्वाची आहे. आणि जो देश दुष्काळी आहे, ज्या देशाची शेती पिकाऊ नाही आहे, जिथं वातावरण हवामान अत्यंत प्रतिकूल आहे, अशा भागात राहणाऱ्या लोकांची पोटं भरण्यासाठी त्यांना शेतमालाची आयात करावी लागते. त्या दृष्टीनं शेतीमाल हा आयातीच्या बाबतीत देखील एक महत्त्वाचा घटक ठरतो. आणि म्हणून ही निर्यात आयात यामुळे देखील शेतीचं महत्त्व अतिशय लक्षात घ्यावं लागतं. मग प्रश्न असा निर्माण होतो आणि हिथं खऱ्या अर्थानं शेतमालाच्या किमतीचा प्रश्न निर्माण होतो. टंचाईप्रमाणे, पुरवठ्याप्रमाणे आणि मागणीप्रमाणे जर शेतमालाच्या बाजारातल्या किमती अनियंत्रित पद्धतीनं ठरल्या तर सर्वसामान्य गरीब माणसाला आवश्यक असणारं धान्य, आवश्यक असणारी साखर, आवश्यक असणारं गोडं तेल, आवश्यक असणारी चटणी, या गोष्टी सहजासहजी मिळणं अशक्य होईल. म्हणून या ठिकाणी शेतमालाच्या किमती ग्राहकांच्या कल्याणाच्या दृष्टीनं मर्यादित ठेवणं, नियंत्रित करणं हे सरकारच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग ठरतो. दुसऱ्या बाजूला शेतमालाच्या किमती जर आम्ही पुरवठ्यामुळं, अतिरिक्त पुरवठ्यामुळं, ज्यादा पुरवठ्यामुळं जेव्हा पडायला लागतात, त्या फारच मोठ्या प्रमाणात पडायला लागल्या, तर शेतकऱ्याचं, उत्पादकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आत्ता आजची ताजी घटना बाजारपेठेत जी घडलेली दिसते आणि ती नाशिकच्या आजूबाजूला जास्त प्रकर्षानं घडते, ते म्हणजे कांद्याचे भाव गडगडले. का गडगडले? कांद्याचे भाव, कांदा अतिरिक्त सप्लाय झाला, बाजारात जास्त प्रमाणात आला, भाव गडगडले. आता गडगडलेल्या किमतीला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला आपला उत्पादन खर्च भरून काढता येतो का? व्यापाऱ्याला नफा मिळतो का? ज्यांनी कांद्याचं साठप केलं त्या, खरं म्हणजे चुकीचं आहे ते, त्या व्यापाऱ्यांचा फायदा यातनं होऊ शकतो का? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर नकारार्थी आहेत. म्हणजे गरजेपेक्षा जास्त पुरवठा होणं आणि गरजेपेक्षा जास्त पुरवठा न होणं, म्हणजे कमतरता निर्माण होणं शेतमालाच्या, या दोन्हीमुळं शेतीच्या मालाच्या किमती एकदा ग्राहकाला अडचणीच्या ठरतात आणि दुसऱ्यांदा उत्पादकाला अडचणीच्या ठरतात. हे जर खरं असेल तर सरळ सरळ एक साधा निष्कर्ष निघतो की शेतमालाच्या किमती नियंत्रित करणं ही एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक गरज आहे. शेतमालाचा पुरवठा कमी जास्त का होतो? याचं एक उत्तर, निसर्ग मोठा लहरी आहे, पाऊस काळ अनिश्चित आहे, काही वेळेला काय म्हणतात त्याला, अचानक पाऊस येतो, नको त्यावेळी पाऊस येतो, नको त्या प्रमाणात पाऊस येतो, काही वेळी पाऊस न येता नुसतं धुकंच पडतं, प्रचंड धुकं पडतं, पिकं बाद होतात आणि बाजारातला पुरवठा कमी होऊन जातो, काही वेळा महापुरात शेती बाद होते. अशा अनेक नैसर्गिक लहरीमुळं शेतीचं उत्पादन चढ उताराचं असणं हे नैसर्गिक मानलं जातं. आणि त्यावेळी शेतमालाच्या किमती काही वेळा एकदम कोसळणं आणि काही वेळा भरमसाट वाढणं, म्हणजे आता मधल्या वर्षामध्ये आणि अलीकडच्या 2-3 महिन्यामध्ये तुरीच्या डाळीची किंमत 60-70 रुपयावरनं 90 रुपयावर गेली, 100 रुपयावर गेली, 150 रुपयावर गेली, 200 रुपयावर गेली, कुठल्या कुठं किमती वाढल्या. आता 200 रुपयानं तुरीची डाळ विकत घेऊन सामान्य माणूस आपली तुरीच्या डाळीची आमटी खाईल असं गृहित धरता येत नाही. आणि अशा वेळी ही भयानक वाढलेल्या किमतीची तूर विकत घेणं सामान्य माणसाला जर शक्य करायचं असेल तर तुरीच्या डाळीची किंमत नियंत्रित करावी लागेल असं जर कोणी सांगितलं तर ते गैर आहे असं मानण्याचं कारण नाही. बऱ्याच वेळा असंही लक्षात येतं की देशाच्या सर्व भागामध्ये सर्व प्रकारची शेतमालाची उत्पादनं एकाच प्रमाणात होत नाहीत. खान्देशामध्ये कापसाचं उत्पादन होतं, मध्य प्रदेशमध्ये ज्वारीचं उत्पादन होतं, खाली आंध्र प्रदेश किंवा केरळ किंवा तमिळनाडू या भागामध्ये तांदळाचं उत्पादन होतं, बंगालमध्ये तांदळाचं उत्पादन होतं, पंजाब हरियाणा वगैरे या भागामध्ये, हिमाचल प्रदेश वगैरे इकडे उत्तम गव्हाचं उत्पादन होतं. त्या त्या भागात जर तो शेतमाल राहिला आणि त्याची व्यवस्थित वाहतूक झाली नाही तर त्याच्याही मुळे शेतमालाच्या किमती देशाच्या काही भागामध्ये कमी जास्त वाढू शकतात आणि त्याचाही गरिबांच्या जगण्यावर विशेषतः प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आणि शेतमालाच्या किमतीच्या नियंत्रणाचं एक महत्त्वाचं कारण शेवटी जे सांगावं लागतं ते आहे भाववाढीचं नियंत्रण. जगभरच्या सगळ्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की भाववाढीच्या अनेक कारणापैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण अन्न भाववाढ या शब्दात अलीकडे ते वर्णन केलं जातं. फूड इन्फ्लेशन असं इंग्रजीत त्याचं वर्णन केलं जातं. एकूण जी भाववाढ झाली त्यामध्ये अन्न भाववाढीचं प्रमाण किती असं अलीकडे शास्त्रज्ञ लोक वेगवेगळं करून बघतात. म्हणजे एक 5% किमती वाढल्या तर 5% वाढलेल्या किमतीमध्ये 4% वाढलेली किंमत ही अन्न भाववाढीमुळे असते आणि उरलेली फक्त 1% ही इतर कारणामुळं असते. चलन पुरवठा वाढल्यामुळं भाव वाढतात, किमती वाढतात हे खरं आहे, पण काही वेळेला चलन पुरवठा न वाढता देखील अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळं. अन्नधान्याच्या किमती का वाढतात? सप्लाय ठराविक आहे, लोकांची मागणी वाढत जाते, कारण ती लोकांची संख्या वाढत जाते आणि त्यामुळं अन्नधान्याच्या किमती वाढतात. अर्थात बाजारात प्रत्यक्षात काही वेळेला भरपूर पुरवठा असताना देखील, उत्पादन चांगलं होणार आहे असा अंदाज येऊन देखील, अन्नधान्याची टंचाई कृत्रिम रीतीनं व्यापाऱ्यांच्या माध्यमातनं, ज्याला तुम्ही साठेबाज म्हणता त्यांच्या माध्यमातनं निर्माण केली जाऊ शकते, पण तोही देखील अन्न मालाची किंवा शेतमालाची किंमत नियंत्रित करण्याचा एक महत्त्वाचा कारक घटक असतो. मुद्दा असा की भाववाढ होण्याच्या कारणामध्ये सगळ्यात प्रथम कारण हे अन्न भाववाढीचं असतं. अन्न भाववाढ म्हणजे अन्नाच्या वाढत्या किमती. अन्नाच्या वाढत्या किमती, इनइलॅस्टिक सप्लाय म्हणजे अलौचिक पुरवठा आणि सतत वाढत जाणारी मागणी या असमतोलातून निर्माण होतो. खरं म्हणजे जुन्या काळामध्ये 18व्या शतकात माल्थस सारख्या माणसानं लोकसंख्येचा सिद्धांत सांगितला असं म्हणतात, पण तो नुसता लोकसंख्येचा सिद्धांत नाही आहे. माल्थसच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्येचा प्रश्न निर्माण केव्हा होतो? जेव्हा लोकसंख्येच्या वाढीचा वेग जास्त आहे आणि अन्न पुरवठ्याच्या वाढीचा वेग कमी आहे तेव्हा लोकसंख्येचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे लक्षात घ्या मित्रो की लोकसंख्येच्या वाढीचा प्रश्न हा प्रश्न होतो केव्हा? तर अन्नव्यवस्थेची, पुरवठ्याची व्यवस्था कमी पडत असेल, अन्न कमी पिकत असेल, शेती कमी पिकत असेल, दुष्काळ पडत असेल, तर लोकसंख्येचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अनेक अर्थानं समाजाच्या दृष्टीनं, शासनाच्या दृष्टीनं शेतमालाच्या किमती नियंत्रित करणं हे अत्यावश्यक आहे. परदेशातनं येणाऱ्या शेतमालाच्या किमती नियंत्रित कराव्या लागतात, देशातनं बाहेर पाठवाव्या लागणाऱ्या शेतमालाच्या किमती नियंत्रित कराव्या लागतात, त्याचं परत गणित वेगळंच असतं. आता अलीकडं हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आणि कठीण होत चाललेला आहे. भारतापुरता विचार करायचा झाला तर स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 1995 सालापर्यंत, म्हणजे 50 ते 95, 45 वर्ष, जवळजवळ अर्धशतक या देशातली शेती संरक्षित होती. त्यामुळं अमेरिकेचा गहू किंवा कॅनडाचा गहू, न्यूझीलंडचं धान्य, अर्जेंटिनाचं धान्य आणि आमच्या देशातलं शेती उत्पादन यांच्या स्पर्धा होत नव्हती. 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आलं, आपणही त्याचे संस्थापक सदस्य आहोत, आणि त्यामध्ये झालेला एक महत्त्वाचा बदल असा की शेतीमालाच्या व्यापारावर सभासद राष्ट्रांनी आयात निर्यात कर बसवू नयेत, आयात निर्यात अंशदानं देऊ नयेत, अशा प्रकारचा एक ठराव मान्य करण्यात आला आणि सभासद राष्ट्रांच्यावर तो बंधनकारक आहे. आणि हे प्रमाण जर असेल थोडं थोडं करांचं तर ते कमी कमी करत गेलं पाहिजे असं सभासद राष्ट्रांच्यावर बंधन आहे. अशा अवस्थेमध्ये आता साधं उदाहरण साखर उद्योगाचं आहे. साखर उद्योग असं मी जरी म्हणत असलो तर साखर उद्योगाचा मूळ आधार काय आहे? तर ऊस उत्पादन. आणि ऊसाचं उत्पादन ऊसाच्या किमतीवर अवलंबून राहतं. आणि आत्ता सध्या या देशामध्ये ऊसाच्या किमतीचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला. त्याचं मुख्य कारण साखरेची आयात निर्यात मुक्त झाली. साखरेची मोकळ्या प्रमाणात होणारी आयात आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जर लक्षात घेतली तर भारतीय साखर उद्योगापेक्षा जगातली इतर अनेक राष्ट्रातील म्हणजे ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिका असेल, ब्राझील असेल, या देशातला साखर उद्योग आमच्यापेक्षा जास्त स्पर्धक आहे. त्याची दोन कारणं, एक त्यांच्याकडची ऊसाची शेती जास्त उत्पादक आहे आणि दुसरं त्यांची कारखानदारी मोठ्या आकाराची असल्यामुळं त्यांचा सरासरी खर्च एकदम कमी आहे, प्रोसेसिंग कॉस्ट. त्यामुळे त्यांची साखर 5 रुपयाला विकली जात असेल तर आमची 15 रुपयाला विकली जाते. एवढा मोठा फरक असताना जगाच्या बाजारात आमच्या देशातली साखर विकली जात नाही, जगातली साखर मात्र आमच्या देशात येऊ शकते. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही भरमसाठ साखर कारखाने निर्माण केले, साखरेचा प्रचंड देशी साठा तयार झाला, त्याचं करायचं काय? या सगळ्या भीतीनं बाजारात साखरेच्या किमती कोसळत गेल्या आणि त्याचा परिणाम मग आज असा झालाय की साखर कारखानदार सरकारनं ठरवून दिलेली ऊसाची किमान वाजवी किंमत देऊ शकत नाहीत अशी अवस्था निर्माण झाली. मुद्दा आपला एवढाच आहे, त्या खोलात आपण जाणार नाही आहे, पण अन्नधान्याच्या किंवा शेतमालाच्या आयात निर्यातीचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे याचं टोकाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक काळ ॲग्रिकल्चरल ॲडजस्टमेंट ॲक्ट नावाच्या कायद्याचा आधार घेऊन अमेरिकन सरकारनं अमेरिकन शेतकऱ्याला, गव्हाच्या उत्पादकाला असं सांगितलं की इतकं पिकवू नका की तुमच्या धान्याच्या किमती कोसळतील, एवढा गहू पिकवू नका, जागा पिकवला तर तो डुकरांना खायला घाला, त्याही पेक्षा जास्त झाला तर गव्हाची त्या समुद्रात नेऊन ते बुडवा, आणि अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन अमेरिकेनं त्याचं राजकारण केलं, गरीब देशांना फुकट धान्य दिलं, पण धान्याचा देशातला बाजार कोसळू दिला नाही. आणि शेवटी टोक म्हणून त्यांनी असं सांगितलं की आपल्याला जर गव्हाचा पुरवठा मर्यादित करायचा असेल गव्हाची किंमत टिकवण्यासाठी तर काय करायला पाहिजे, गव्हाचं उत्पादन कमी केलं पाहिजे. मग गव्हाचं उत्पादन कसं कमी करायचं, साधा मार्ग आहे, प्रत्येक शेतकऱ्याला ते सांगतात, त्याला सांगायचे आता नव्हे, त्यावेळीची गोष्ट आहे, की तुमचं 10 एकर क्षेत्र आहे ना, त्यातलं 5 एकरच पिकवा, तेवढंच धान्य बाजारात येऊ द्या. मग ते शेतकऱ्याचं 5 एकराचं नुकसान होतंय ना, ते आम्ही भरून देतो. बाजारात मिळणारी गव्हाची किंमत, न पिकवलेल्या गव्हाची किंमत म्हणून आम्ही तुम्हाला देतो, पण बाजारात गहू आणू नका, नाहीतर आणखी किमती कोसळतील आणि मग जगाच्या बाजारात आपल्या मालाला किमतीला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे हे टोकाचे प्रसंग निर्माण झाल्यानंतर होतं, पण त्यातनं एक मुद्दा सिद्ध काय होतो की शेतमालाच्या किमतीचं नियंत्रण करावं लागतं. आज भारतामध्ये शेतमालाच्या किमतीचं नियंत्रण करण्यासाठी आणि काही ठिकाणी शेतमालाच्या उत्पादनाला मदत करण्यासाठी म्हणून औषधं देण्यासाठी जी व्यवस्था राज्य शासनामार्फत किंवा केंद्र शासनामार्फत राबवली जाते ती अतिशय महत्वाची आहे. शेतीमालाचं उत्पादन वाढवणं ही तर आमची गरज आहेच. आता ही गरज भागवायची झाली तर काय करावं लागेल, तर शेतकऱ्याला स्वस्त व्याजानं पतपुरवठा करावा लागेल, शेतकऱ्याला आवश्यक ते खत, रासायनिक कारण जैविक खत हे शेतकऱ्यांनीच तयार करायचं असतं, ते काही कुठं कारखान्यात तयार करता येत नाही, रासायनिक खत नियंत्रित किमतीला शेतकऱ्याला दिलं पाहिजे, बी बियाणं चांगल्या प्रकारचं स्वस्त किमतीला दिलं पाहिजे, गरज असेल तिथं स्वस्त किमतीला वीज पुरवठा दिला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांच्यासाठी सामाजिक साठप व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून अत्यंत नॉमिनल किमतीला अन्नधान्याच्या मालाची वाहतूक हे सगळं केलं पाहिजे, तर देशातल्या ग्राहकांचं संरक्षण होईल. हे जसे एका बाजूला खरं आहे तसं दुसऱ्या बाजूला भारत सरकारनं साधारणतः 1960 नंतरच्या काळापासून एक व्यवस्था हळूहळू निर्माण केली. काय व्यवस्था आहे ही? ही व्यवस्था आहे ॲग्रिकल्चरल प्रायसेस कमिशन या नावानं सुरू झाली आणि आज आपल्या देशातल्या या समितीला, आयोगाला जे नाव आहे ते कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल क्रॉस अँड प्रायसेस, CACP, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेस, म्हणजे शेती उत्पादन खर्च आणि शेतमाल किंमत आयोग असं त्याचं मराठीकरण आपण करू शकतो. आणि या आयोगामार्फत शेतीतल्या महत्वाच्या, अतिशय महत्वाच्या अशा 27-28 उत्पादनांची किमान आधार किंमत मिनिमम सपोर्ट प्राइस ही डिक्लेअर केली जाते. अर्थ असा आहे की या सीएसीपीनं ठरवून दिलेली किंमत जर असेल आणि बाजारात प्रत्यक्षात त्या धान्याला मिळणारी किंमत त्याच्याखाली जर गेली तर सरकारवर कायदेशीर बंधन काय येतं? त्यावेळी त्या किमतीला, सरकारनं डिक्लेअर केलेल्या किमतीला तो माल तेवढा जर विकणारा असेल तो शेतकरी सरकारला, तर तो एकच घेऊन ठेवायचा, त्याचं साठप करायचं. आणि भारत सरकार राज्य सरकारांच्या मदतीनं हे गेली 30-35 वर्ष कमी अधिक प्रमाणात सातत्याने करत आलं आहे हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. कसं ठरवत होते? ही जी समिती आहे किंवा हा आयोग आहे, शेतमाल उत्पादन खर्च आणि किंमत आयोग, हा शेतमालाचा ही शेतमालाची किमान आधारभूत किंमत ठरवण्याचं काम कसं करते? तर तात्विक पद्धतीनं जर बोलायचं झालं, आपण उदाहरण घेऊ गव्हाचं. आता गव्हाचं उत्पादन देशाच्या बहुतेक सगळ्या राज्यात कमी अधिक प्रमाणात होतं, अधिक प्रमाणात ते उत्तर भारतात होतं, पण इतरत्र होत नाही असं त्याचा अर्थ नाही आहे. तर हे कमिशन काय करेल? देशाच्या सर्व भागामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात लक्षणीय प्रमाणात गव्हाचं उत्पादन होतं त्या उत्पादकांचे नमुना प्लॉट्स लक्षात घेतील, त्यांचा रेकॉर्ड तयार करतील. एक एकर गहू पिकवायचा आहे, खत किती लागतं, कामगार किती लागतात, पाणी किती लागतं, वीज किती लागते, बी बियाणं किती लागतं, औषधं किती लागतात वगैरे वगैरे, अशा पद्धतीनं घरातली किती माणसं शेतावर राबावी लागतात, घरातल्या बायका मुलांना तिथं काम करावं लागतं का, त्यांचं वेतन जरी दिलेलं नसलं तरी त्यानं काम केलं हे महत्वाचं आहे, तेही न दिलेलं वेतन देखील उत्पादन खर्च म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यानं घेतलेलं तात्कालिक जे कर्ज असतं, म्हणजे क्रॉप लोन ज्याला म्हणतो आपण, पीक कर्ज, त्या पीक कर्जावर किती व्याज द्यावं लागलं तोही खर्चामध्ये समाविष्ट केला पाहिजे. आणि या पद्धतीनं शेतकऱ्याचा एक एकर गहू पिकवण्यासाठी आलेला किती खर्च आहे त्या खर्चाला जर तुम्ही उत्पादन झालेल्या गव्हाच्या संख्येनं भागलं तर एक क्विंटल किंवा एक किलो या गव्हाचा उत्पादन खर्च किती हे ठरलं. आता कुठलाही शहाणा माणूस काय म्हणेल, हा गहू जर बाजारात विकायचा असेल तर मी केव्हा विकेन? या उत्पादन खर्चापेक्षा मला जास्त किंमत मिळणार असेल तर विकेन. उत्पादन खर्चापेक्षा किंमत बाजारातली कमी होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यायची असते, हे किंमत धोरणातलं मध्यवर्ती सूत्र आहे. यालाच अलीकडच्या भाषेमध्ये उसाच्या बाबतीत विशेषतः फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस, वाजवी आणि किफायतशीर किंमत असं मराठीत त्याचं वर्णन केलं जातं, ही ऊस उत्पादकाला मिळाली पाहिजे. त्याचे मग छोटे छोटे उपभाग आहेत, म्हणजे एका रकमेनं मिळाली पाहिजे, लवकरात लवकर मिळाली पाहिजे, ऊस कारखान्यात पोचल्यानंतर 3 आठवड्यात मिळाली पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळे भाग येतात. पण उत्पादकाला, म्हणजे शेतमाल उत्पादकाला, त्या मालाचा जो प्रत्यक्ष आलेला उत्पादन खर्च आहे त्याच्यापेक्षा थोडी तरी जास्त किंमत, थोडी तरी जास्त याचा अर्थ हे सगळं करण्यासाठी समजा 100 रुपये खर्च करावे लागतात, तर ते 100 रुपये जर मी बाजारात दुसऱ्याला कर्जावर दिले असते तर त्याच्यावर मला कमीत कमी किती व्याज मिळालं असतं? 1-10% मिळालं असतं. तेवढं जरी मला त्या शेतमालाच्या मिळणाऱ्या किमतीतनं मिळालं पाहिजे, म्हणजे उत्पादन खर्च अधिक हा फेअर रिटर्न परतावा हा जर मला मिळत असेल अशी किंमत त्या कमिटीला ठरवावी लागते. आणि अशा प्रकारचे देशातले सर्व वेगवेगळ्या भागातले प्लॉट्स लक्षात घेऊन त्या सगळ्यांची सरासरी करून मग गव्हाला कमीत कमी किती किंमत मिळाली तर तो गहू उत्पादक तोट्यात येत नाही याचं गणित ते कमिशन घालतं आणि त्याप्रमाणे किमती दर सीझनला डिक्लेअर केल्या जातात. आणि हे कामकाज करणारी ही जी CACP नावाची व्यवस्था आहे, ही व्यवस्था अत्यंत प्रगत पद्धतीनं कामकाज करते. आणि माझं स्वतःचं तर मत असं आहे की त्यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारच्या चुका झाल्यात किंवा काही कमतरता आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती नाही. यामध्ये वादाचे जे प्रश्न आहेत, शेतमालाच्या किमती ठरवण्याच्या बाबतीतले वादाचे प्रश्न आहेत, ते प्रामुख्यानं जमीन भांडवलाचं व्याज लक्षात घ्यायचं का? म्हणजे जमीन आहे 1 एकर आणि आज बाजारातली जमिनीची किंमत समजा 5 लाख रुपये आहे, तर माझ्या उत्पादन खर्चामध्ये 5 लाखावर तो व्याज गृहित धरायचं का? जमिनीचा खंड धरला तर व्याज धरायचं का? मी जमिनीचा मालक आहे आणि रोज जाऊन मी सगळ्यांचं कामाचं सुपरविजन करतो, तर माझ्या कामाचा मोबदला धरायचा का नाही? असे अनेक प्रश्न मोठ्या वाटाघाटीचे, वादाचे, चर्चेचे सातत्यानं पुढे येत गेलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करून भारत सरकारनं स्थापन केलेली ही सुरुवातीची ॲग्रिकल्चरल प्रायसेस कमिशनची व्यवस्था ही नंतरच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं विकसित होत गेली, अतिशय चांगल्या पद्धतीनं ती वाढत गेली. या निमित्तानं आणखी एक चर्चेचा, वादाचा प्रश्न लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे एका बाजूला शेतमालाच्या किमती तर दुसऱ्या बाजूला शेती उत्पादन करण्यासाठी जो माल लागतो त्याला आदानं म्हणतात. म्हणजे शेती उत्पादनासाठी खत लागतं, शेती उत्पादनासाठी औषधं लागतात, शेती उत्पादनासाठी अवजारं लागतात, शेती उत्पादनासाठी डिझेल लागतं, शेती उत्पादनासाठी अलीकडे काही ठिकाणी पेट्रोल लागत असेल. हे सगळे घटक शेती उत्पादन करण्यासाठी लागणारे घटक आहेत. तर या वस्तूंच्या किमती, कापडाची किंमत, तुमच्या मी किंवा तुम्ही वापरत असलेल्या इतर वस्तू, म्हणजे बाजारात जे तेल मिळतं व्यापाऱ्याकडनं आपण जे तेल घेतो त्याची मिळणारी किंमत आणि शेतकऱ्याला तेल बियासाठी मिळणारी किंमत, यासारख्या गोष्टीमध्ये किती संबंध आहे, यांचा परस्पर काही संबंध आहे का नाही, जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय का नाही, अशी एक चर्चा केली जाते. आणि या प्रश्नाची जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा त्याला आम्ही टर्म्स ऑफ ट्रेड, व्यापार शर्ती, त्याबद्दलची चर्चा असं नाव देतो. भारतीय शेतीच्या बाबतीत असं एक विधान केलं जातं की सुरुवातीच्या काळात, म्हणजे 1950 ते साधारणतः 70 अखेर, शेतमालाला मिळणाऱ्या किमती कमी वेगानं वाढत होत्या. औद्योगिक कारखानदारी मालाच्या किमती किंवा सेवा क्षेत्रातल्या सेवांच्या किमती अधिक वेगानं वाढत होत्या. तांत्रिक अर्थानं असं विधान केलं जातं की शेतीच्या दृष्टीनं व्यापार शर्ती प्रतिकूल होत्या. म्हणजे शेतकऱ्याला मिळणाऱ्या किमती लहान आणि बिगर शेती क्षेत्रातल्या उत्पादकांना मिळणाऱ्या किमती जास्त, कारखानदाराला, उद्योगपतीला मिळणाऱ्या किमती जास्त आणि शेतकऱ्याच्या मालाला मिळणाऱ्या किमती कमी, हा एक भाग झाला चर्चेचा. पुढचा अतिशय गंभीर भाग असा आहे, त्याला आम्ही स्प्रेड म्हणतो. म्हणजे शेतमालाला बाजारात प्रत्यक्ष मिळणारी किंमत आणि शेतकऱ्याला त्याच्या बांधावर मिळणारी किंमत, फरक असा करावा लागतो की शेतीचा माल प्रत्येक शेतकरी उत्पादक रस्त्यावर बसून दुकानात विकत नाही, तो दुकानात आपला माल ठेवू शकत नाही, त्याचा माल कोण घेतं? मोठ्या प्रमाणात मध्यस्थ व्यापारी घेतात, ज्याला आपण कमिशन एजंट म्हणतो, दलाल म्हणतो, व्यापारी म्हणतो. हेच लोक, मग ती तुमची विक्रीची व्यवस्था कुठल्याही प्रकारची असो, मुख्यतः व्यापारीच हा त्यातला महत्त्वाचा दादा असतो. आणि मग शेतकऱ्याला जी मिळणारी किंमत असते ती व्यापारी जेव्हा ती माल घेतो तेव्हा मिळालेली किंमत, आणि तोच माल व्यापारी थोडीशी स्वच्छता वगैरे कोण समाजाला विकतो, म्हणजे ग्राहकाला विकतो, तेव्हा त्याला मिळणारी किंमत, द प्राईस पेड बाय द फायनल कंझ्युमर फॉर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड द प्राईस रिसिव्ड बाय द प्रोड्युसर, ॲग्रिकल्चरल प्रोड्युसर, याच्यामध्ये मोठी तफावत असते. म्हणजे अगदी आत्ताच्या परिस्थितीत देखील काही ठिकाणी असं दिसतं की शेतकऱ्याला मिळणारी 100 रुपयाची किंमत असेल त्या मालाची बाजारातली, तर 100 रुपयाला तो माल जेव्हा ग्राहक विकत घेतो तेव्हा त्या 100 रुपयाचे फक्त 25 किंवा 30 रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडतात, उरलेले 65 ते 70 रुपये हे मध्यस्थ खातात. प्रश्न असा निर्माण करता येतो की मध्यस्थांची मग भूमिका बरोबर नाही का, आणि माझ्यासारख्याला असं वाटतं की एकदम टोकाला जाऊन विचार करू नये. व्यापारी आहेत म्हणून वेगवेगळ्या शेतावर पिकलेलं धान्य तालुक्यात एक होतं, तालुक्यातलं धान्य कुठंतरी जिल्ह्याला एक होतं, जिल्ह्याचं धान्य कुठंतरी मुंबईसारख्या पुण्यासारख्या अहमदाबादसारख्या शहरात एक होतं, गोडाऊनमध्ये साठवलं जातं, त्याचा व्यापार केला जातो. सीझनच्या बाहेर तो माल शेतकरी काय वर्षवर्ष दोन दोन वर्ष माल टिकवून ठेवू शकत नाही. जुन्या काळातली आता जी काय म्हणतात तेवं म्हणजे साठप करण्याची गोडाऊनची व्यवस्था जुन्या काळातली, आता ती रद्दबातल झालेली आहे. जमिनी अंतर्गतली पेवं तर जवळजवळ आता नाहीशी झालेली आहेत. आधुनिक साठप व्यवस्था ही भांडवलदारी साठप व्यवस्था आहे. प्रत्येक शेतकरी तशी व्यवस्था करू शकत नाही, आणि साहजिकच त्याला उत्पादन तयार झालं की गरजेपुरतं घरात ठेवायचं आणि ज्यादा असेल ते विकायचं. म्हणजे जेव्हा बाजारात जास्तीत जास्त पुरवठा असतो मालाचा, म्हणजे कमीत कमी किंमत असते, तेव्हा शेतकरी आपला माल विकतो. हे सगळं व्यापारी खरेदी करतात, आपल्या गोडाऊनमध्ये ठेवतात, आणि हे खरेदी करण्यासाठी ते स्वतःचे पैसेही गुंतवतात असं नाही आहे. त्या व्यापारी लोकांच्या पतीचा विचार करून बँकिंग व्यवस्था त्यांना कर्ज पुरवठा करत असते, आणि म्हणून मग हा स्प्रेडचा प्रश्न, तफावतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो की शेतकऱ्याला प्रत्यक्ष मिळणारी किंमत ज्वारी असेल, तांदूळ असेल, गहू असेल. साधं द्राक्षाचं उदाहरण घ्या, हे दरवर्षी मी बघतोय म्हणून सांगतो, आणि या नाशिकशी संबंध आहे तसा त्याचा सांगलीशीही संबंध आहे. द्राक्षाचा उत्पादन खर्च किलोचा जर 20 रुपये असेल तर त्याला 20 रुपयेच मिळतात असं नाही आहे. बाजारातल्या चढ उताराप्रमाणे त्याला कधी 15 रुपये मिळतात, कधी 22 रुपये मिळतात, कधी 25 रुपये मिळतात. पण याचा अर्थ ग्राहकाला तो माल 25 रुपयाला मिळतो असं मात्र नाही आहे. ग्राहकाला तोच माल 40 रुपये किलो, 50 रुपये किलो, 80 रुपये किलो, काही वेळा 100 रुपये किलो या देशाने घ्यावा लागतो. म्हणजे शेतकऱ्याला मिळालं किती 20, 22, 25 रुपये, आणि ग्राहकाला किती किमतीला मिळालं ते सरासरी 70-80 रुपयाला मिळालं. ही जी तफावत आहे हा देखील शेतमालाच्या किमतींचा एक अतिशय महत्वाचा प्रश्न मानावा लागतो. म्हणून मग सरकारला शेतमालाच्या किमती ठरवण्याचं धोरण हे अतिशय जबाबदार पद्धतीनं राबवावं लागतं. आता हे धोरण ठरवत असताना कशा कशाचा विचार केला पाहिजे? नंबर एक, देशाची साठप व्यवस्था चांगली आहे का? नंबर दोन, देशाच्या बँकिंगचं व्यापार करणाऱ्या, धान्याचा व्यापार करणाऱ्या, शेतमालाचा व्यापार करणाऱ्या व्यापारी वर्गावर वित्त व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नियंत्रण आहे का? नंबर तीन, स्थानिक टंचाई निर्माण होते अशा प्रदेशामध्ये धान्याची वाहतूक करण्याची, जलद वाहतूक करण्याची व्यवस्था आहे का? केलेली वाहतूक त्या त्या ठिकाणी साठवून ठेवण्याची गोडाऊन्सची, वेअरहाऊसिंगची व्यवस्था आहे का? असंही लक्षात घ्यावं लागतं की ही गोडाऊनची, वेअरहाऊसिंगची व्यवस्था किती चांगली आहे. काही वेळा असं विधान केलं जाते की सध्या या देशातलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची जी व्यवस्था आहे त्यांच्यामार्फत जे साठप केलं जातं धान्याचं, त्यापैकी जवळजवळ 20-25% धान्य हे उंदीर, घुशी आणि वेगवेगळ्या जनावरांच्या तोंडात पडतं, नासाडी होऊन जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ते नाशवंत होत असेल तर त्याच्यावर उपाय काय? असे वेगवेगळे प्रश्न सरकारला लक्षात घ्यावे लागतात. त्याच्यापुढं असा एक प्रश्न उपस्थित करावा लागतो की शेतकऱ्याला कमी किमती का मिळतात? त्याचं उत्तर असं आहे की शेतकऱ्याला फार काळ आपलं धान्य घरात ठेवून व्यापाऱ्याप्रमाणे जेव्हा चांगली किंमत येईल तेव्हा विकण्याची ताकद असत नाही. ज्याला आपण वेटिंग कॅपॅसिटी म्हणतो, वाट बघण्याची ताकद म्हणतो, ती शेतकऱ्यांची सगळ्यात कमी असते. जेव्हा पिकतं तेव्हा विकायचं आणि मिळेल ती किंमत पत्करायची. मग हे जर टाळायचं असेल तर काय करता येईल असाही विचार करावा लागतो. आणि या दृष्टीनं विचार करत असताना काही गोष्टी सरकारनं गेल्या 50 वर्षात, 60 वर्षात हळूहळू टप्प्यानं केल्या. पहिली गोष्ट त्यांनी अशी केली की शेतमालाला चांगल्या किमती मिळाव्यात आणि व्यापाऱ्यांच्याकडनं शेत उत्पादकांचं, शेतकऱ्यांचं जे एक्सप्लॉयटेशन होतं, जी पिळवणूक होती, ती टाळण्यासाठी व्यापाऱ्यांच्यावर नियंत्रण यावं म्हणून शेतीमालाचा व्यापार उघड, पारदर्शी पद्धतीनं, कायद्याच्या मर्यादेत, सर्वांच्या साक्षीनं व्हावा यासाठी ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटीज म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला. हा जुना निर्णय आहे, म्हणजे 1960 दरम्यानचा निर्णय आहे. दुसरा निर्णय सरकारनं असा घेतला की शेतकऱ्यांची पिळवणूक सावकार काढतात. पेरणीच्या काळामध्ये, मशागतीच्या काळामध्ये, पीक येण्यापूर्वीच्या काळामध्ये, पीक विकण्यापूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्याला जगण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी 4 पैसे लागतात. मग हे कसे घ्यायचे? तर सावकार हे व्यापारी यांचं नेक्सस येतं. व्यापारी भांडवलदार शेतकऱ्याच्या बांधावर जातून म्हणतो, हे बघा, तुमच्या या उत्पादनासाठी मी तुम्हाला एवढी उचल देतो, तुमचा माल माझ्याच गादीवर यायला पाहिजे. गादी म्हणजे त्यांचं दुकान. आणि बांधिलकी एक त्यामध्ये निर्माण होते. आणि मग मिळेल त्या किमतीला तो माल तो व्यापारी घेत असतो आणि जमेल ती किंमत तो शेतकऱ्याला शेवटी फायनली सेट करत असतो. दुसरा भाग हे व्यापारी मध्यस्थ, कमिशन एजंट्स वगैरे, दलाल वगैरे अनेक मार्गांनी शेतकऱ्यांना फसवायचे. ते टाळण्यासाठी देखील या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची गरज आहे असं लक्षात आलं. सरकारी गोडाऊनमध्ये माल आणून ठेवा. माल ठेवल्यानंतर त्याची पोच, ज्याला गोडाऊन रिसिट म्हणतो आपण, ती त्या शेतकऱ्याला दिली जाईल आणि ती रिसिट हे त्याच्या उत्पादनाचं पुरावा झाला. बाजारात ती रिसिट दाखवून तो व्यापाऱ्याला सांगेल, हे बघ, माझ्याकडे एवढा माल आहे, मला एवढी किंमत देत असशील तर मी विकायला तयार आहे, नाहीतर माझा माल सुरक्षित आहे, मला काही काळजी करण्याचं कारण नाही. असं जेव्हा होईल म्हणजे शेतकऱ्याला माल ठेवण्याची सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध झाली तर त्याची वाट बघण्याची कुवत वाढते. किंमत जेव्हा चांगली येईल तेव्हाच तो विकेल. मग प्रश्न असा निर्माण केला जातो की मधल्या काळात त्याला पैशाची गरज पडली तर त्यानं काय करायचं? सोपं आहे. हे जे पावती असेल म्हणजे गोडाऊनची पावती, हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मानलं जातं. म्हणजे ते मी बँकेत नेऊन तारण म्हणून दिलं तर त्याच्या अगेन्स्ट मला बँक कर्ज देऊ शकते. ज्या धान्याच्या अगेन्स्ट व्यापाऱ्याला कर्ज मिळणार त्याच्याऐवजी ज्याचा माल आहे शेतकऱ्याचा त्यालाच त्या धान्याच्या तारणावर जर कर्ज मिळत असेल तर त्याला वाट बघण्याची कारण नाही. आणि म्हणून सार्वजनिक साठव व्यवस्था हा शेतमालाच्या किमती नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा घटक मानला पाहिजे. वाहतुकीच्या बाबतीत भारताची शेतमालाची वाहतूक व्यवस्था आज माझ्या दृष्टीनं अतिशय चांगली आहे. एक तर संपूर्ण देशभर जगातली एक उत्तम रेल्वे व्यवस्था या देशात उपलब्ध आहे आणि रेल्वेनं अन्नधान्याच्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी ठेवलेले दर हे जगातले सगळ्यात स्वस्त दर आहेत असं माझं मत आहे. अशा प्रकारची स्वस्त वाहतूक जगात कुठेही केली जात असेल असं मला वाटत नाही. आणि रेल्वेची स्वतःची यार्ड्स आहेत आणि सरकारनं नाही म्हटलं तर मधल्या काळामध्ये देशाच्या सर्व रेल्वे लाईन्सला जोडून ठिकठिकाणी उत्तम प्रकारची गोडाऊन्स बांधण्याचाही प्रयत्न केला. गरजेच्या बांधणं कमी आहेत पण नाहीच असं नाही आहे, तो प्रयत्न झालेला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढचा जो प्रश्न निर्माण होतो तो या भाववाढीच्या संबंधातला आहे. शेतमालाच्या किमती नियंत्रित राहाव्यात म्हणून मगाशी ज्या व्यापाऱ्यांचा उल्लेख मी केला त्यांची गुंतवणूक करण्याची कुवत, त्यांची धान्य साठवण्याची कुवत ही मर्यादित केली पाहिजे. ते कशावर धान्य साठवतात? त्यांचं स्वतःचं भांडवल असतं 10 रुपये आणि मग ते बँकेला जाऊन सांगतात की बाबा मला 1000 पोती गहू घ्यायचा आहे, मी त्यात 1 लाख रुपये गुंतवलेत, मला आणखी 9 लाख लागणार आहेत, तेवढं कर्ज द्या. मग बँक साहजिकच विचारते तुम्ही तारण काय देणार? व्यापारी म्हणतो ते सगळं धान्य तुमच्याच गोडाऊनमध्ये ठेवतो की किंवा ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेलं असेल त्याची किल्ली मी तुमच्या ताब्यात देतो. धान्य प्रत्यक्षात पिकवलं शेतकऱ्यानं पण धान्य कुणाच्या तरी गोडाऊनमध्ये आहे, त्याची किल्ली व्यापाऱ्याच्या हातात आहे, तो तारण म्हणून बँकेकडे ठेवणार आणि 9 लाख तो वापरणार. याचा परिणाम व्यवहारात काय होतो? व्यापाऱ्याची साठप क्षमता वाढते. ही टाळण्यासाठी म्हणून सरकार मधनं मध्यवर्ती बँकेला असा सल्ला देते, मध्यवर्ती बँक स्वतःहून काही वेळा निर्णय घेते की शेतमालाच्या विशेषतः अन्नधान्याच्या तेलबियांच्या किमती वाढू नयेत, म्हणून नियंत्रण करण्यासाठी एक साधं, म्हणजे मी तुम्हाला कर्ज देणार नाही असं म्हणता येत नाही. काही जण कर्ज दिलं पाहिजे, बँका कर्ज देण्यासाठी आहेत. पण रिझर्व्ह बँकेला एक अधिकार असतो, ती सांगते ज्याला कुणाला शेंगा विकत घेण्यासाठी कर्ज पाहिजे आहे त्यांना घ्यायला काय हरकत नाही. पण तिथं 5% मार्जिनच्या ऐवजी 25% मार्जिन ठेवा. म्हणजे 100 रुपयाची शेंग विकत घ्यायची असेल तर व्यापाऱ्यानं स्वतःचे किमान 25 रुपये घातले पाहिजेत. त्यांना 100 रुपयाच्या शेंग मालावर आम्ही फक्त 75 रुपयाचं कर्ज देऊ, स्वतःचे 25 रुपये त्यांना घातलेच पाहिजेत. तांदूळ असेल, गहू असेल, प्रमाण तुम्ही 30% करा, 40% करा. म्हणजे व्यापाऱ्याला स्वतःच्या खिशातनं पैसे घालण्याची गरज जास्त निर्माण होईल अशी पतव्यवस्थेची टंचाई निर्माण करा. सरकारनं याही धोरणाचा वापर आपल्या देशामध्ये सातत्यानं केलेला आहे. आणि जेव्हा शेतमालाच्या किमती बाजारात टंचाईमुळे फार वाढतात आणि दुसऱ्या बाजूला समाजातल्या 50-60% गरिबांच्या दृष्टीनं ते धान्य, ते तो शेतमाल हा अत्यावश्यक स्वरूपाचा असतो, मग ज्वारी असेल, बाजरी असेल, शेंगदाण्याचं तेल असेल, टमाटो असेल, कांदा असेल, मिरची असेल, त्या ठिकाणी मात्र सरकारला मग दुहेरी किमतीचं धोरण वापरावं लागतं. म्हणजे शेतकऱ्याला किंमत देत असताना बाजारातली ठरलेली किंमत मिळाली पाहिजे, त्याचा उत्पादन खर्च कव्हर झाला पाहिजे. पण सामान्यातला सामान्य ग्राहक आहे त्याला ती वस्तू त्याला परवडेल अशा किमतीला विकण्यासाठी म्हणून तिथं अंशदान द्यावं लागतं. म्हणजे उत्पादन खर्चाप्रमाणे ती किंमत समजा किलोला 10 रुपये आहे कांद्याची, आणि ग्राहकाला आम्हाला ती विकायची आहे 7 रुपयाला, तर मी ग्राहकाला देताना 7 रुपयानं देणार कांदा, उत्पादकाला मात्र किंमत काय मिळेल, 10 रुपयेच मिळेल. तर हा जो फरक आहे 3 रुपयाचा, तो फरक उत्पादकाला सरकारमार्फत देणं म्हणजे अंशदान देणं. तर अंशदानाचा वापर, सबसिडींचा वापर देखील सरकारनं मोठ्या प्रमाणात गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं केलेला आहे आणि ते देखील शेतमालाच्या किमती नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं साधन मानलं जातं. याबाबतीत 1965 नंतर ही व्यवस्था, CACPची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित होत गेली आणि आज देशभर या शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या संबंधात आवश्यक असलेली, ज्याला आपण नमुना सर्वेक्षणं म्हणतो, सॅम्पल सर्व्हेज म्हणतो, ती सातत्यानं चालू असतात आणि त्या पद्धतीनं ती आकडेवारी गोळा करणं, ती क्लॅसिफाय करणं, ती टॅब्युलेट करणं, त्याच्यातले चढ उतार लक्षात घेणं आणि निर्णय घेणं हे अतिशय महत्त्वाचं काम सरकारी यंत्रणेमार्फत चालतं. शेवटच्या टप्प्यावर चर्चा करत असताना आपल्याला काही कोड्याचे प्रश्न, म्हणजे डायलेमेंट ज्याला म्हणतात, हे करावं का ते करावं असं ज्यात निर्माण होतं, असे काही प्रश्न सोडवावे लागतात. पहिला प्रश्न असा आहे की त्या त्या शेतमालाचं उत्पादन करणारा प्रातिनिधिक शेतकरी कोण, आणि हा प्रातिनिधिक शेतकरी खरोखरच कार्यक्षम शेतकरी असतो का. अर्थशास्त्राच्या निकषाप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत ठरवत असताना ती वस्तू कार्यक्षम पद्धतीनं उत्पादन केली आहे असं गृहीत धरायचं आणि त्याच्यावर थोडासा व्याज दर किंवा फायद्याचं प्रमाण लक्षात घेऊन काहीतरी किंमत ठरवायची. भारताच्या शेतीच्या बाबतीत एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न यात असा निर्माण झालेला आहे. उत्तर भारताचे काही अपवाद वगळले, आता तिथंही नाही आहे ते, पण देशभर ज्याला आपण पीझंट प्रोप्रायटरशिप म्हणतो, लहान शेतकऱ्यांची शेती, शेतीवर जगणाऱ्या कुटुंबांची शेती, अशा प्रकारची शेती या आपल्या देशात आहे. तांत्रिक भाषेत ज्याला न्यून आकाराची शेती करणारे शेती म्हणू, शेतकरी म्हणू, नॉन व्हायबल फार्म साईज अशा पद्धतीची शेती ज्यांची आहे, कमी आकाराची ज्यांची शेती आहे, अल्प आकाराची ज्यांची शेती आहे, सीमांत आकाराची ज्यांची शेती आहे, अशा शेतकऱ्यांचं प्रमाण 65-70% आहे. या तिन्ही चारही शब्दांचा साधा व्यवहारातला अर्थ असा असतो की या लोकांना दर घटकापाठीमागे येणारा खर्च हा गरजेपेक्षा जास्त असतो, एक्सेस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असते. मग या लोकांचा उत्पादन खर्च हा प्रातिनिधिक मानायचा का, इथं राजकारण आणि अर्थकारण यांच्यातला मोठा संघर्ष या ठिकाणी निर्माण होतो. राजकारण म्हणतं की बाबा गरिबांचा संसार व्यवस्थित चालवायचा असेल, त्यांचं पोट जर व्यवस्थित भरायचं असेल, तर त्यांना परवडेल अशी किंमत आकारली पाहिजे. त्यांना परवडेल अशी किंमत आकारायची असेल तर कमी उत्पादक असलेला शेतकरी, म्हणजे अकार्यक्षम शेतकऱ्याचा उत्पादन खर्च हा शेतमालाच्या किमती ठरवण्याचा आधार करणं हे शहाणपणाचं नाही, ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला तो राजकीय नेता काय म्हणतो, अहो 70% शेतकरी आहेत ते असले आहेत आणि यांना परवडणार नाही अशी जर किंमत आम्ही ठरवली की फक्त ग्राहकाचा विचार करून जर किंमत ठरवली तर हे शेतकरी उद्या आम्हाला सत्तेवर येऊ देणार नाहीत. त्यामध्ये राजकीय हितसंबंध गुंतलेला असतो आणि मग याचं कुठंतरी ताळमेळ घालावा लागतो. ताळमेळ घालत असताना आम्ही विचार काय करतो, शेवटी असा आहे की हा व्यवहार आहे, समाज सातत्यपूर्ण टिकला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे, ग्राहकांनाही कमी किमतीला वस्तू मिळाल्या पाहिजेत, परवडत्या किमती वस्तू मिळाल्या पाहिजेत. मग एका बाजूला आपण असं म्हणायचं की शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चाप्रमाणे किंमत मिळाली पाहिजे. मग मी असं काही म्हणू शकत नाही की अकार्यक्षम शेतकऱ्याचा उत्पादन खर्च लक्षात घेऊन किमती ठरवा, असं म्हणणं बरोबर ठरत नाही. म्हणून मग मी काय म्हणतो की एखाद्या शेतमालाचं उत्पादन 80% उत्पादन करणारे शेतकरी किती आहेत, त्यांचं प्रमाण 70% आहे. मग या 70% शेतकऱ्यांचा जो सरासरी उत्पादन खर्च असेल तो गृहीत धरा, तो अकार्यक्षम शेतकऱ्याचाच उत्पादन खर्च असतो. त्यामुळं शेतमालाच्या किमती ठरवत असताना काही वेळेला हा जो बल्क लाईन प्रायसिंगचा मुद्दा आहे तो अतिशय अडचणीचा अर्थकारणाच्या दृष्टीने ठरतो. पण बल्क लाईन प्रायसिंगचा मुद्दा राजकारणाच्या दृष्टीनं मात्र अपरिहार्य ठरतो, कारण प्रत्येक शेतकरी उत्पादक, त्याचं कुटुंब, त्याची पत्नी, त्याची मुलंबाळं हे कुठं ना कुठं जाऊन मतदान करत असतात. त्यामुळं त्यांना किंमत देणं, योग्य किंमत देणं, परवडेल अशी किंमत देणं, त्यांना फायदा होईल अशी किंमत देणं हे राजकारणाच्या दृष्टीनं आवश्यक असतं. अर्थकारणाच्या दृष्टीनं देणं अतिशय अडचणीचं किंबहुना अनार्थिक असतं असं म्हटलं तरी चालेल. दुसरा प्रश्न आहे उत्पादनाचे घटक म्हणजे काय. मगाशी मी थोडासा त्याचा उल्लेख केला की जमिनीची किंमत आणि त्याच्यावरचं व्याज लक्षात घ्यायचं का, बँकांच्याकडून घेतलेल्या कर्जावरचं व्याज ते व्याजही लक्षात घ्यायचं का, घरातल्या बायकांनी किंवा मुलांनी शेतावर केलेलं काम असतं त्या शेतावर केलेल्या कामाची किंमत ही देखील लक्षात घ्यायची का, मी बांधावर काही न करता उभा राहिलोय, फक्त शेतमजूर काम करतायत आणि मी बांधावर उभा आहे म्हणून मी शेतीचं व्यवस्थापन करतोय किंवा व्यवस्थापक म्हणून माझा महिन्याचा एवढा पगार त्यात धरला पाहिजे हे बरोबर ठरेल का, असे देखील वादाचे प्रश्न त्यामध्ये निर्माण होतात. आणि त्यामुळं दरवर्षी शेतमालाच्या आधारभूत किमती ठरवत असताना राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते, विशेषतः ती होते बागायत पिकांच्या बाबतीत, पण होते हे तितकंच खरं आहे. शेवटचा प्रश्न आपण चर्चेला घेऊया आणि थांबूया, तो म्हणजे बदलतं आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण. जगातली शेतीप्रधान, म्हणजे शेतीप्रधानचा अर्थ अतिशय मोठी उत्पादकता असणारी शेती राष्ट्र, ती आहेत औद्योगिक पण त्यांची शेती इतकी उत्पादक आहे की ती आमच्या शेतीच्या बाबतीत कुठल्या कुठं आपण मागं पडतो. उदाहरणासाठी आपण कॅनडाची गहू शेती, अमेरिकेची गहू शेती, फ्रान्स किंवा इंग्लंडची किंवा तुमच्या जर्मनीची गहू शेती असं जर लक्षात घेतलं, अर्जेंटिना, न्यूझीलंड, तर काय दिसतं, यांच्याकडचा गव्हाचा शेतकरी 500 एकराचा, 1000 एकराचा, 200 एकराचा, काही काही ठिकाणी 2-3 हजार एकराचा असतो. आता यांच्या शेती उत्पादनाचा खर्च आमच्या तुलनेनं अत्यंत कमी असतो, त्यांच्या गव्हाच्या किमतीबरोबर आमच्या गव्हाची किंमत तुलनाच करता येत नाही. अशा वेळी जगाच्या बाजारपेठेत आम्ही उत्पादन खर्चानं अधिक असणारं शेतीमालाचं उत्पादन आमच्या गरजेपेक्षा जास्त झालं तरी परदेशात विकू शकत नाही आणि ते साठायला लागतं, त्याचा परिणाम आमच्या देशाच्या किमतीवर होतो. आणि मग त्यातून आत्ता जसा हा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला, ऊसाचा प्रश्न निर्माण झाला, काही वेळा कापसाच्या किमतीचा प्रश्न निर्माण होतो, या सगळ्यांचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न मांडायचा झाला तर आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेच्या परिघात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मर्यादेमध्ये शेतीमालाच्या किमती ठरवण्याचं किती स्वातंत्र्य एखाद्या देशाच्या सरकारला अर्थव्यवस्थेला राहतं, मोठा अडचणीचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की शेवटी सार्वभौम राष्ट्र ही संकल्पना जर मान्य केली, या देशातला नागरिक आणि तोही सगळ्यात गरीबातला गरीब नागरिक हा विचार जर मान्य केला आणि त्याला जर शेतमाल महत्त्वाचे अन्न पदार्थ योग्य किमतीला त्याला परवडतील अशा किमतीला मिळू द्यायचे असतील तर सरकारला आपल्या देशातलं शेती उत्पादन त्याची आयात निर्यात आणि जगातील तशा प्रकारचं उत्पादन करणाऱ्या इतर देशांच्या शेतीमालाची आयात निर्यात यामध्ये फरक करावाच लागेल. साध्या शब्दात अशा वातावरणात अशा परिस्थितीत सरकारला देशी शेती उत्पादकाला, मग तो गव्हाचा असेल, तांदळाचा असेल, तुरीच्या डाळीचा असेल, उडदाच्या डाळीचा असेल, कोणाचाही असेल, तो त्याला संरक्षण हे दिलंच पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी किमतीचं परदेशी पीक या देशात येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल जोपर्यंत तो शेतकरी त्या शेतावर जगतो तोपर्यंत. ह्या शेतीचं स्वरूपच जर बदललं, आमच्या देशातली शेती देखील अमेरिकेसारखी किंवा पाश्चात्य राष्ट्रांच्या सारखी मोठ्या आकाराची भांडवलदारी शेती झाली तर प्रश्न वेगळा आहे, पण तसं होण्याची मला नजीकच्या भविष्यात तरी शक्यता दिसत नाही आणि त्यामुळं शेतमालाच्या किमतीचा प्रश्न हा या देशातला आणखी 10-20-50 वर्ष एक महत्वाचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्न असणार आहे. भविष्यामध्ये मला जे दिसतं ते असं आहे की भारतीय शेतीला जगातल्या प्रमुख अत्यंत उत्पादक असणाऱ्या शेती व्यवस्थांचं, मग त्यामध्ये अमेरिका येतं, अर्जेंटिना येतं, न्यूझीलंड येतं, कॅनडा येतं, काही वेळा रशिया येऊ शकतो, यांचं उत्पादन हे भारतीय शेतकऱ्याला अडचणीत आणणारं ठरणार आहे. ही स्पर्धा जर आपल्याला पेलायची असेल, या स्पर्धेला जर यशस्वी पद्धतीनं तोंड द्यायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि त्या अर्थशास्त्रामध्ये याला दुसरा मार्ग नाही, तो कुठला, तर आमची शेती अधिक उत्पादक करणं. आमची शेती अधिक उत्पादक करण्यासाठी नंबर एक, शेतीचं कसणुकीचं सरासरी आकारमान आता आहे त्याच्या 4-5 पटीनं वाढवलं. नंबर दोन, अतिशय उत्तम प्रकारची आधुनिक शेती, म्हणजे ज्याला यांत्रिक शेती म्हणू, तंत्रवैज्ञानिक शेती म्हणू किंवा जैववैज्ञानिक शेती म्हणू, अशा प्रकारची शेती करणं, त्यासाठी उत्तम प्रकारचं बियाणं डेव्हलप करणं, जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पद्धतीची खत व्यवस्था विकसित करणं, पाण्याची उपलब्धता वाढवणं, या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय भारतीय शेती उत्पादक होणार नाही. भारतीय शेतीचं उत्पादन खर्च हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकणार नाही आणि मग तसं जर टिकता आलं नाही तर मग तुम्हाला सातत्यानं तुमच्या शेतकऱ्याला संरक्षण देण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि राजकारण आणि राष्ट्रीय व्यवस्था या अर्थानं देशी शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत संरक्षण दिलं पाहिजे. हा धडा काल खरा होता, आज खरा आहे, यानंतरच्या काळात देखील तो तसाच राहील. आणि अशावेळी कुठल्या राष्ट्रानं आपल्या शेतकऱ्यांना किती अंशदानं द्यायची याबद्दल त्या त्या देशाची संसद, त्या त्या देशाचं राज्यशासन हेच निर्णय घेऊ शकतं. जागतिक मर्यादा त्यावर घालता येणार नाहीत. एकूणच आपण जर विचार केला तर शेतमालाच्या किमतीचा प्रश्न हा आर्थिक आहे, हा राजकीय आहे, हा जागतिक स्वरूपाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तो अत्यंत जैविक आणि सांस्कृतिक देखील आहे. त्यामुळं या प्रश्नाची सातत्यानं दखल घेतली पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं.